पुढच्या आउटपुट डिव्हाइसची माहिती आपण बघणार आहोत. ते डिव्हाइस म्हणजे प्रिंटर. प्रिंटर हे खूप महत्वाचं आउटपुट डिव्हाइस आहे आणि आपल्याला अशी गरज भासतेच की कम्प्युटरकडनं डेटा बऱ्याच वेगवेगळ्या पर्पजेससाठी ट्रान्सफर करावा लागतो. हे ट्रान्सफर सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपातही असू शकतं, जसं सीडीज किंवा ईमेल्स. पण बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला हार्ड कॉपीचीही गरज असते आणि ती हार्ड कॉपी प्रिंटेड पेपरच्या स्वरूपात असू शकते. आणि ह्याचसाठी आपल्याला प्रिंटरची गरज पडते. म्हणून प्रिंटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे जे कम्प्युटरचं आउटपुट पेपरवर ट्रान्सफर करतं. हा आउटपुट डेटा काहीही असू शकतो, म्हणजे टेक्स्ट, इमेजेस, ग्राफिक्स किंवा ऑब्जेक्ट्स. थोडक्यात म्हणजे प्रत्येक विजिबल थिंग जी मॉनिटरवर डिस्प्ले होते ती आपण आउटपुट म्हणून घेऊ शकतो. प्रिंटरची इफिशियन्सी मेजर केली जाते ती किती नंबर ऑफ पेजेस एका मिनिटमध्ये प्रिंट केले आहेत ह्यावरून, किंवा किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स पर सेकंड मध्ये प्रिंट केले आहेत यावरून. म्हणजेच कॅरेक्टर्स पर सेकंड और पेजेस पर मिनिट यावरून आपण प्रिंटरची एफिशियन्सी मेजर करू शकतो. जर ह्याच व्हॅल्यूज हाय असतील, म्हणजे खूप मोठ्या असतील, तर प्रिंटर आउटपुट खूप फास्ट प्रिंट करू शकतो किंवा प्रोड्यूस करू शकतो. प्रिंटरचे दोन टाइप्स असतात, इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर. या दोन्ही प्रिंटर्सची आपण माहिती करून घेऊया. पहिला आहे इम्पॅक्ट प्रिंटर. हे प्रिंटर्स सेम टूल्स वापरतात जे टूल्स टाइपरायटर्समध्ये वापरले जातात. म्हणजे पेपरवर जी इंक रिबन असते त्यावर हॅमर एंड टू एंड अटॅक करतो आणि त्यामुळे पेपरवर कॅरेक्टर्स किंवा ऑब्जेक्ट्स किंवा काही ग्राफिक्स यांचं इम्प्रेशन तयार केलं जातं. सगळ्यात पॉप्युलर एक्झाम्पल म्हणजे टाइपरायटर, तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेलच. तर टाइपरायटर कशा प्रकारे प्रिंटिंग करतो हेही तुम्ही बघितलं असेल. ज्यावेळेस आपण एखादी की टाइप करतो त्याच वेळेस तो हॅमर पेपरवर आणि त्या इंकवर अटॅक करतो, म्हणजेच तो त्या पेपर आणि इंकवर जोरात आपटतो असं आपण म्हणूया. आणि त्यानंतर जे जी की आपण प्रेस केली आहे त्याचं कॅरेक्टर डिस्प्ले होतं. त्याचप्रमाणे हे इम्पॅक्ट प्रिंटर्सही काम करत असतात. आणि या इम्पॅक्ट प्रिंटर्सचं पॉप्युलर एक्झाम्पल म्हणजे डॉट मॅट्रिक्स आणि लाईन प्रिंटर्स हे आहेत. तर आधी आपण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बद्दलचीही माहिती करून घेऊया. डॉट मॅट्रिक्स ही टर्म म्हणजेच काय, तर इमेज फॉर्म करण्यासाठी डॉट्सचा वापर करायचा, म्हणजेच प्लेसिंग डॉट्स टू फॉर्म अन इमेज. आपण या प्रिंटरने कार्बन कॉपी ही प्रिंट करू शकतो. त्यासाठी फक्त दोन पेपर्सच्या मध्ये आपल्याला कार्बन पेपर इन्सर्ट करावा लागतो. हे प्रिंटर आणि त्यासाठी लागणारी स्टेशनरी ही स्वस्त असते. आपण जेव्हा प्रिंटआउट काढतो त्यावेळेस या प्रिंटरचा खूप आवाज होतो. या प्रिंटरची इफिशियन्सी 30 to 600 कॅरेक्टर्स पर सेकंड एवढी असते. हे प्रिंटर्स लेझर आणि इंजेक्ट प्रिंटरच्या मानाने खूप स्लो असतात, त्यामुळे आपल्याला हे प्रिंटर्स आता बघायला नाही मिळत. पण तुम्हाला आठवत असेल की कॉलेजमध्ये असताना आपण आपल्याला जे सबमिशन करायचं असायचं, जे प्रॅक्टिकल आपण करायचो, त्यानंतर आपल्याला सबमिशन करण्यासाठी किंवा प्रिंटआउट काढण्यासाठी आपण डॉट मॅट्रिक्स ह्याच प्रिंटरचा वापर केलेला आहे. पुढचं प्रिंटर आहे लाईन प्रिंटर. हे प्रिंटर्स एका वेळी एक लाईन प्रिंट करतात, त्यामुळे त्याचा स्पीड मेजर केला जातो तो नंबर ऑफ लाईन्स प्रिंटेड पर मिनिट अशा स्वरूपात. तर हे दोन टाईप्स होते इम्पॅक्ट प्रिंटरचे, ते म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि लाईन प्रिंटर. आता आपण प्रिंटरचा दुसरा टाईप म्हणजेच नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स हे बघणार आहोत. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स इम्पॅक्ट प्रिंटर सारखं प्रिंटिंग करत नाहीत. तर हे प्रिंटर्स प्रिंटिंग करतात ते विदाउट टचिंग द पेपर. केमिकल हिट किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्स यूज केले जातात कॅरेक्टर पेपरवर प्रिंट करण्यासाठी. या प्रिंटर्सलाही आपण क्लासिफाय करू शकतो आणि त्याचे दोन क्लासिफिकेशन्स आहेत. पहिलं आहे इंजेक्ट प्रिंटर्स आणि दुसरं आहे लेझर प्रिंटर. आता आपण इंजेक्ट प्रिंटरची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. आयोनाइज्ड इंक चे स्मॉल स्मॉल ड्रॉप्स पेपरवर स्प्रे करून कॅरेक्टर फॉर्म केलं जातं आणि ही इंक स्टोअर केली जाते ती डिस्पोजेबल कार्ट्रेज मध्ये. बऱ्याच वेळेस आपल्याला जो मेन कलर पाहिजे असेल तेच कार्ट्रेज यूज करावं लागतं. युजली हे कलर्स ब्लॅक, रेड किंवा मजेंटा, ग्रीन किंवा सायन आणि येलो म्हणजेच CYMK असे असतात. इंजेक्ट प्रिंटरचा स्पीड 500 कॅरेक्टर्स पर सेकंड एवढा असतो. हे प्रिंटर्स जे रिझोल्यूशन प्रोव्हाइड करतात ते 300 डॉट्स पर इंच असं असतं. प्रिंटिंग क्वालिटी या प्रिंटर्सची चांगली असते आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर प्रिंटिंगच्या वेळेस ज्या प्रकारे नॉईज क्रिएट करतो तसा नॉईज इंजेक्ट प्रिंटर करत नाहीत. आपण कलर प्रिंटआउटही काढू शकतो इंजेक्ट प्रिंटरचा उपयोग करून. फक्त आपल्याला दरवेळेस जे कार्ट्रेज चेंज करावं लागतं त्यामुळे या प्रिंटर्सची कॉस्ट जास्त असते. हे होतं इंजेक्ट प्रिंटरची माहिती. यानंतर आपण दुसरा टाईप बघणार आहोत तो म्हणजे लेझर प्रिंटर. या प्रिंटर्समध्ये लेझर बीमचा वापर केला जातो आणि या लेझर बीमचा वापर करून इमेजेस तयार केल्या जातात. जेरॉक्स मशीनमध्ये जे टूल्स यूज केले जातात तेच टूल्स लेझर प्रिंटरमध्येही वापरले जातात. प्रिंटआउट घेण्याआधी एक संपूर्ण पेजला प्रोसेस करून ते पेज स्टोअर केलं जातं. हे प्रिंटर्स खूप फास्ट असतात. या प्रिंटर्सचा स्पीड 15,000 to 20,000 लाईन्स पर मिनिट किंवा 4 to 30 पेजेस पर मिनिट इतका असतो. या प्रिंटर्सचा वापर करून आपण डिफरंट फॉन्ट्स प्रिंट करू शकतो. प्रिंटआउट घेण्यासाठी या प्रिंटर्सच्या काही स्टेप्स आहेत, तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत याचीही माहिती आपण करून घेणार आहोतच. या 6 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स म्हणजे क्लीनिंग, कंडिशनिंग, रायटिंग, डेव्हलपिंग, ट्रान्सफर आणि फझिंग. पहिली स्टेप आहे क्लीनिंग. आधीच्या इमेजेसची इन्फॉर्मेशन काढून टाकून ड्रमने टोन करायचे, म्हणजेच ड्रमचा उपयोग करून क्लीन करायचे. म्हणजे आपण आधी ज्या इमेजची प्रिंटआउट घेतलेली असेल ते आपल्याला क्लीन करावं लागतं आणि ते क्लीनिंग करण्यासाठी ड्रमचा उपयोग आपल्याला करावा लागतो. दुसरी स्टेप आहे कंडिशनिंग. ड्रमवर इवन निगेटिव्ह चार्ज अप्लाय करायचा, हे म्हणजे कंडिशनिंग. त्यानंतर आहे रायटिंग. ड्रमच्या एरियावर निगेटिव्ह पोटेन्शियल डिस्चार्ज केले जातात लाईट सोर्सेसचा वापर करून. आणि हे लाईट सोर्सेस म्हणजे लेझर, लाईट एमिटिंग डायोड्स, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणजेच LCD. आणि ज्या ठिकाणी तो हिट होतो, हा लाईट सोर्स ज्या ठिकाणी हिट होतो त्या ठिकाणी राईट केलं जातं. अशा प्रकारे रायटिंग ही स्टेप कम्प्लीट होते. त्यानंतरची स्टेप आहे डेव्हलपिंग. निगेटिव्ह चार्जेसने टोनरला आयोनाइज केले जाते आणि ड्रमचा जो एरिया पॉझिटिव्हली डिस्चार्ज आहे त्याकडे अट्रॅक्ट होते. अशा प्रकारे डेव्हलपिंग ही स्टेपही कम्प्लीट होते. पुढची स्टेप आहे ट्रान्सफर. ड्रमचा टोनर पेपरवर दोन प्रकारे ट्रान्सफर केला जातो. एक तर पॉझिटिव्हली आयोनाइज्ड फील्डने किंवा रोलर न्यू प्रिंटरवर ट्रान्सफर केल्याने. या स्टेजमध्ये टोनर परमनंटली सेट नसतो. त्यासाठी अजून एक शेवटची स्टेज गरजेची असते आणि ती स्टेज म्हणजे फझिंग. फझिंग म्हणजे हीट आणि प्रेशर अप्लाय करायचं पेपर आणि टोनरवर आणि त्यानंतर टोनर मेल्ट होऊन पेपरवर प्रेस्ड केलं जातं. तर अशा प्रकारे ह्या सहा स्टेप्सचा उपयोग करून लेझर प्रिंटरने प्रिंट केलं जातं. तर आपण बघितलं प्रिंटर या आउटपुट डिव्हाइसची माहिती. आपण प्रिंटर्सचे दोन टाइप्स बघितले, इमेसिव्ह आणि नॉन इमेसिव्ह प्रिंटर्स. त्यानंतर आपण लेझर प्रिंटर, इंजेक्ट प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि लाईन प्रिंटर्स या प्रिंटर्सचीही माहिती थोडक्यात करून घेतलेली आहे. तर यावरून तुम्हाला प्रिंटर म्हणजे काय हे लक्षात आले असेलच, हो ना? त्यानंतर आपण पुढच्या डिव्हाइसची माहिती करून घेऊया आणि तो डिव्हाइस म्हणजे स्पीकर्स आणि हेडफोन्स. या डिव्हाइसेसमुळे आपल्याला साऊंडच्या रूपात आउटपुट मिळते. हे आउटपुट डिव्हाइसेस आपल्याला कम्प्युटरच्या साऊंड कार्डला कनेक्ट करावे लागतात. ऑडिओ डेटा सेंड केला जातो ऑडिओ कार्ड्सवर. त्यानंतर या डेटाला कन्वर्ट करतात ऑडिओ सिग्नल्समध्ये आणि हे सिग्नल्स स्पीकर्स किंवा हेडफोन्सवर सेंड केले जातात. अशा प्रकारे आपल्याला जो साऊंड आपण ऐकतो तो ऍज अ आउटपुट म्हणून मिळत असतो. हे डिव्हाइसेस आपल्याला कम्प्युटरला एक्सटर्नली कनेक्ट करावे लागतात. काही केसेसमध्ये स्पीकर्स हे मॉनिटरच्या आतच फिट केलेले असतात. स्पीकर्स हे नेहमीच पेअर्समध्ये असतात, म्हणजे लेफ्ट आणि राईट स्पीकर्स असेच आपल्याला नेहमी बघायला मिळतात. आणि हे दोन्ही स्पीकर्स डिफरंट चॅनल्सवर साऊंड प्रोड्यूस करतात. जनरली स्पीकर्स आपण कम्प्युटर टेबलवरच ठेवतो किंवा अशा कन्व्हिनियंट जागेवर ठेवतो की त्या ठिकाणाहून आपल्याला साऊंड अगदी व्यवस्थित ऐकू येईल. आणि हेडफोन्स तर आपण डिरेक्टली कानालाच लावू शकतो. तुम्ही सगळेजण मोबाईलमध्ये गाणे ऐकतच असाल, हो ना? तेव्हाही आपण काय करतो की साऊंड हे आपल्याला त्यावेळेसही आउटपुट म्हणूनच मिळत असतं. आणि जे आपण हेडफोन्स या आउटपुट डिव्हाइस कडनं घेत असतो. जेव्हा कम्प्युटर डेव्हलप झाले त्यावेळेस ऑनबोर्ड स्पीकर्स होते आणि हे स्पीकर्स वेगवेगळे टोन्स आणि बीप्स जनरेट करत असत. आता मल्टीमीडिया आणि गेम्स इतके पॉप्युलर झाले आहेत की त्यासाठी हायर क्वालिटी स्पीकर्स बनवले जाऊ लागले आहेत. आणि अशा स्पीकर्सला ऍडिशनल पॉवरही लागते. आणि याचं कारण म्हणजे कॉम्प्युटरचं साऊंड कार्ड इतके पॉवरफुल नसतात की ते अशा हाय क्वालिटी स्पीकर्सला पॉवर सप्लाय करू शकतील. त्यामुळे आपल्याला एक्सटर्नल किंवा ऍडिशनल पॉवर सप्लाय करावी लागते. आता ते स्पीकर्स हे सेल्फ पॉवर्ड, स्मॉल साईज आणि काही मॅग्नेटिक शील्ड्स असे असतात. स्पीकर्सचे रेटिंग हे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन आणि वॅट्स यावरून होते. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे स्पीकर्स किती हाय आणि किती लो साऊंड प्रोड्यूस करतो आहे याचं मेजरमेंट असतं. त्यानंतर टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन हे म्हणजे अमाऊंट ऑफ डिस्टॉर्शन असतं जे सिग्नल्सला ॲम्प्लिफाय म्हणजेच वाढवल्यामुळे होतं. आणि वॅट्स म्हणजे किती अमाऊंट ऑफ ॲम्प्लिफिकेशन स्पीकरसाठी अवेलेबल असतं हे म्हणजे वॅट्स. तर यावरून तुम्हाला स्पीकर्स या आउटपुट डिव्हाइसची माहिती कळली असेलच. या डिव्हाइस कडनं आपल्याला आउटपुट मिळतं ते साऊंडच्या स्वरूपात. आणि हे आउटपुट आपल्याला कशा प्रकारे मिळतं हेही तुमच्या लक्षात आलं असेलच, हो ना? म्हणजे जो ऑडिओ डेटा असतो तो आधी सेंड करतात ऑडिओ कार्ड्सला, त्यानंतर हा डेटा कन्व्हर्ट केला जातो ऑडिओ सिग्नल्समध्ये आणि हे सिग्नल्स स्पीकर किंवा हेडफोन्सवर सेंड केले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला साऊंड ऐकू येतो. तर हे होतं स्पीकर्स आणि हेडफोन्स या डिव्हाइसची माहिती. पुढचं डिव्हाइस आहे प्रोजेक्टर. प्रोजेक्टर हे एक हार्डवेअर डिव्हाइस आहे जे टेक्स्ट आणि इमेजेस फ्लॅट स्क्रीनवर डिस्प्ले करतात. इमेज डेटा हा कम्प्युटरकडून व्हिडिओ कार्ड्सला पाठवला जातो, त्यानंतर तो व्हिडिओ इमेजमध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि मग तो प्रोजेक्टरकडे सेंड केला जातो. अशा प्रकारे आपल्याला प्रोजेक्टरवर जे इमेजेस किंवा जे टेक्स्ट बघायला मिळतं ते अशा प्रकारे बघायला मिळतं. प्रोजेक्टर बऱ्याचदा मीटिंग्स आणि प्रेझेंटेशनसाठी वापरला जातो, त्यामुळे प्रत्येक व्ह्यूअरला ते प्रेझेंटेशन व्हिजिबल असतो. सीलिंग माउंट प्रोजेक्टर आणि टेबल माउंट प्रोजेक्टर हे प्रोजेक्टरचे दोन टाइप्स असतात. तर सीलिंग माउंट प्रोजेक्टर म्हणजे काय? तर हे प्रोजेक्टर्स फॅमिली, कॉन्फरन्स रूम, क्लासरूम आणि ऑफिसेसमध्ये यूज केले जातात. यामुळे आपल्याला डिफरंट व्ह्यूज आणि अँगल्स यांमध्ये प्रोजेक्शन करता येते. तर हे होतं प्रोजेक्टर या आउटपुट डिव्हाइस बद्दलची माहिती. पुढचं आउटपुट डिव्हाइस आपण बघूया, व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम्स. तुम्हाला सगळ्यांना स्पीच रेकग्निशन सिस्टीम माहिती असेलच. स्पीच रेकग्निशन सिस्टीम मध्ये यूजर हा कम्प्युटरशी बोलू शकतो, त्याचप्रमाणे व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम मध्ये कम्प्युटर हा देखील युजरशी बोलू शकतो. या सिस्टीमला ऑडिओ रिस्पॉन्स डिव्हाइस अवेलेबल असतात आणि ज्यामुळे ऑडिओ आउटपुट प्रोड्यूस केलं जातं. आणि साहजिकच हे आउटपुट टेम्पररी असणार आहे, म्हणजे ते एका सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल असतं. व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम आणि दुसरा आहे स्पीच सिंथेसायझर. आपण या दोन्ही टाइप्सची माहिती बघणार आहोत. पहिला टाइप आहे व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम. व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम ही ऑडिओ आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जाते आणि ज्यावेळेस हे ऑडिओ आउटपुट प्रोड्यूस केलं जातं त्यावेळेस जे प्री रेकॉर्डेड सेट ऑफ ऑडिओ रिस्पॉन्सेस असतात त्यातनंच एक ॲप्रोप्रिएट ऑडिओ सिलेक्ट केला जातो. आणि हे सेट ऑफ प्री रेकॉर्डेड ऑडिओ रिस्पॉन्सेस म्हणजे यात काय काय इन्क्लूड असतं, तर यात असतं वर्ड्स, काही फ्रेजेसही असतात, किंवा काही सेंटेन्सेस जे रेकॉर्ड केलेले असतात, काही म्युझिक्स किंवा अलार्म्स जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स पासून जनरेट केलेले असतात, किंवा कोणत्याही टाईपचा साऊंड हा प्री रेकॉर्डेड ऑडिओ रिस्पॉन्सेस मध्ये इन्क्लूड असतो. आणि हे साऊंड्स अनालॉग फॉर्म मध्ये रेकॉर्ड केलेले असतात, ज्या फॉर्मला आपल्याला सगळ्यात आधी डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यानंतरच ते साऊंड्स कम्प्युटर डिस्कवर किंवा मेमरीवर परमनंटली स्टोअर केले जातात. जेव्हा ऑडिओ आउटपुट प्रोड्यूस केलं जातं तेव्हा कम्प्युटर त्या प्री रेकॉर्डेड साऊंड मधनं अप्रोप्रिएट साऊंड सिलेक्ट करतो. त्यानंतर तो सिलेक्टेड साऊंड त्यावेळेस तो साऊंड कन्वर्ट केला जातो डिजिटल फॉर्म मधून अनालॉग फॉर्म मध्ये आणि मग तो स्पीकर्स कडे पाठवला जातो. म्हणजे कम्प्युटरवर स्टोअर करण्यासाठी आपल्याला तो साऊंड अनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करावा लागतो आणि जेव्हा कम्प्युटरवरनं स्पीकर्स कडे साऊंड पाठवला जातो त्यावेळेस आपल्याला परत डिजिटल टू अनालॉग मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ही जी व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम आहे तिचे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहे. ते ऍप्लिकेशन्स कोणते आहेत हेही आपण बघणार आहोत. एखादी सिस्टीम कशा प्रकारे ऑपरेट करायची आहे यासाठी या सिस्टीमचा वापर केला जातो. याचं एक्झाम्पल म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीमचा वापर हा ATM मशीन्स कशा प्रकारे ऑपरेट करायचे यासाठी केला जातो. यामुळे कस्टमर्सला ती मशीन कशा प्रकारे ऑपरेट करायची आहे हे कळण्यास मदत होते. पुढचं ऍप्लिकेशन आहे ऑटोमॅटिक आन्सरिंग मशीन्स. याचं एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. आपण फ्लाईट किंवा ट्रेनची एन्क्वायरी करण्यासाठी जेव्हा कॉल करतो त्यावेळेस त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आन्सरिंग मशीन वापरलेली असतात. आपण जेव्हा फोन करतो त्यावेळेस आपल्याला काही इन्स्ट्रक्शन फॉलो कराव्या लागतात. म्हणजे आपल्याशी कोणी डिरेक्टली बोलत नाही तर हे मशीन्स तो साऊंड जनरेट करत असतात. पुढचं ऍप्लिकेशन आहे व्हिडिओ गेम्स. व्हिडिओ गेम्स मध्ये बरेचसे साऊंड्स ऍड केलेले असतात ज्यामुळे ते गेम्स एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग वाटतात खेळण्यासाठी. त्यानंतरचं ऍप्लिकेशन आहे टॉकिंग अलार्म क्लॉक्स. म्हणजे प्रत्येक तासानंतर ते क्लॉक काय टायमिंग झालं आहे हे सांगतो आणि त्यासाठी त्या क्लॉकला प्री रेकॉर्डेड व्हॉइस मेसेजेस मधनं जो अप्रोप्रिएट टाइमचा मेसेज असेल तो सिलेक्ट करावा लागतो. त्याचप्रमाणे काही क्लॉक्स इट्स टाइम टू वेक अप असाही ऑडिओ प्रोड्यूस करतात. पुढचं ऍप्लिकेशन आहे टॉकिंग टॉयज. तर हा होता पहिला टाईप व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम आणि त्याचे काही ऍप्लिकेशन्स. पुढचा टाईप आहे स्पीच सिंथेसायझर. स्पीच सिंथेसायझर हे टेक्स्ट इन्फॉर्मेशनला स्पोकन सेंटेन्सेस मध्ये कन्वर्ट करतं आणि हे स्पीच प्रोड्यूस करण्यासाठी हे डिव्हायसेस काही बेसिक साऊंड युनिट्स ज्यांना फोनेम्स असं म्हणतात या फोनेम्सला कंबाईन करतात आणि त्यानंतर ते स्पीच जनरेट होतं. जी टेक्स्ट इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशन मधून काही वर्ड्सच्या सिक्वेन्सला कंबाईन केलं जातं फोनेम्स मध्ये. त्यानंतर या फोनेम्सला अम्प्लिफाय केलं जातं आणि मग आउटपुट जनरेट होतं स्पीकर्सवर जे त्या सिस्टीमला कनेक्ट केलेले असतात. स्पीच सिंथेसायझर हे काही लिमिटेड युनिक साऊंड्सच प्रोड्यूस करू शकतात तरीही हे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. तर ते कुठे कुठे यूज होतं त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे आपण बघूया. ब्लाइंड पर्सनसाठी टेक्स्ट इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी स्पीच सिंथेसायझरचा वापर केला जातो. आता रिसेंटलीच एक बुक पब्लिश झाली आहे जिला स्कॅन करून कन्वर्ट केलं टेक्स्टमध्ये आणि त्या टेक्स्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी OCR सॉफ्टवेअरचा वापर केला गेला. त्यानंतर तो टेक्स्ट रीड केला गेला ब्लाइंड पर्सनसाठी आणि हे करण्यासाठी स्पीच सिंथेसायझर सिस्टीमचा वापर केला गेला. आणि हे ब्लाइंड पर्सनसाठी खूप युजफुल आहे कारण जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन बुक्समध्ये छापली जाते ती त्यांना कळत नाही, पण अशा पद्धतीने ते बुक स्कॅन करून त्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून रीड करून ते अशा लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. पुढचं ऍप्लिकेशन आहे पर्सन्स हु कॅनॉट स्पीक टू कम्युनिकेट इफेक्टिवली. जी लोक बोलू शकत नाही पण कम्युनिकेशन करण्यासाठी ते अशा सिस्टीम्सचा वापर करू शकतात. जी लोक बोलू शकत नाही तर त्यावेळेस ते जी इन्फॉर्मेशन त्यांना कम्युनिकेट करायची आहे ती टाईप करतात आणि त्यानंतर ही टाईप केलेली इन्फॉर्मेशन स्पीच सिंथेसायझर कन्वर्ट करतो स्पोकन वर्ड्समध्ये. अशा प्रकारे कम्युनिकेशन करण्यासाठी स्पीच सिंथेसायझरचा वापर केला जातो. पुढचं ऍप्लिकेशन आहे ट्रान्सलेशन सिस्टीम्समध्ये याचा वापर केला जातो. याचं एक्झाम्पल म्हणजे जे फॉरेनर्स इंडियात येतात आणि त्यांना कम्युनिकेट करायचं असतं तर त्यावेळेस फॉरेनर्स ती इन्फॉर्मेशन टाईप करतात आणि स्पीच सिंथेसायझर ती फॉरेन लँग्वेज कन्वर्ट करतात स्पोकन सेंटेन्सेसमध्ये. पण ते सेंटेन्सेस जे इंडियन लँग्वेजमध्ये प्रोड्यूस केले जातात म्हणजे ते फॉरेनर्स ज्या लोकांना फॉरेन लँग्वेज येत नाही त्यांच्याशीही कम्युनिकेट करू शकतात. तर हे आपण बघितलं व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम्स या आउटपुट डिव्हाइसची माहिती. ह्या सिस्टीमचा वापर करून कम्प्युटर्स युजर्सशी बोलू शकतात. आपण बघितलं की ह्या सिस्टीमचे दोन टाईप्स आहेत व्हॉइस रिप्रोडक्शन सिस्टीम्स आणि स्पीच सिंथेसायझर. तर आता आपण बघणार आहोत की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत. तर आपण बघितलं प्रिंटर या आउटपुट डिव्हाइसची माहिती. आपण प्रिंटर्सचे दोन टाईप्स बघितले इमेसिव्ह आणि नॉन इमेसिव्ह प्रिंटर्स. त्यानंतर आपण लेझर प्रिंटर इंजेक्ट प्रिंटर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आणि लाईन प्रिंटर्स या प्रिंटर्सचीही माहिती थोडक्यात करून घेतलेली आहे. पुढचं डिव्हाइस आहे स्पीकर्स आणि हेडफोन्स. या डिव्हाइस कडनं आपल्याला आउटपुट मिळतं ते साऊंडच्या स्वरूपात. आणि हे आउटपुट आपल्याला कशा प्रकारे मिळतं हेही तुमच्या लक्षात आलं असेलच, हो ना? म्हणजे जो ऑडिओ डेटा असतो तो आधी सेंड करतात ऑडिओ कार्ड्सला. त्यानंतर हा डेटा कन्वर्ट केला जातो ऑडिओ सिग्नल्समध्ये आणि हे सिग्नल्स स्पीकर किंवा हेडफोन्सवर सेंड केले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला साऊंड ऐकू येतो. त्यानंतर आपण प्रोजेक्टर या डिव्हाइसची माहिती थोडक्यात करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम्स या आउटपुट डिव्हाइसची माहिती. तर हे होतं आजच्या सेशनबद्दल. थँक्यू.